दुसरे शमुएल अध्याय 5। इस्रायलाच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दाविदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्रायल लोक एकाच कुटुंबातले एकाच हाडामासाचे आहोत। शौल राज्यावर होता तेव्हा सुद्धा तुम्हीच युद्धात आमचे नेतृत्व करत होता। इस्रायलांना युद्धावरून तुम्हीच परत आणत होता। खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, माझ्या इस्रायल प्रजेचा तू मेंढपाळ होशील, इस्रायलावर राज्य करशील। मग इस्रायलमधील सर्व वडीलधारी मंडळी दाविद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली। दाविदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला। त्यानंतर दाविदाला त्या सर्वांनी इस्रायलचा राजा म्हणून अभिषेक केला। दाविद राज्य करायला लागला तेव्हा तो 30 वर्षांचा होता। त्याने 40 वर्षे राज्य केले। हेब्रोनमध्ये यहुदावर त्याने 7.5 वर्ष राज्य केले आणि 33 वर्षे सर्व इस्रायल आणि यहुदावर यरुश्लेममधून राज्य केले। राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुश्लेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली। तेव्हा ते यबूसी दाविदाला म्हणाले, तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुद्धा तुम्हास थोपवतील। दाविदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले, म्हणून ते असे म्हणाले। तरी पण दाविदाने सियोन किल्ला घेतला, दाविदपूर असे त्याचे नाव पडले। दाविद त्या दिवशी आपल्या लोकास म्हणाला, यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदक मार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दाविदाच्या शत्रूंना गाठा। यावरूनच आंधळे पांगळे यांना या देवाच्या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली। दाविदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दाविदपूर असे होते। मिल्लो नामक भाग त्याने उभारला। नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या। सर्व शक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता, म्हणून दाविद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला। सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दाविदाकडे पाठवले। गंधसरूंची झाडे, सुतार, गौंडी हेही त्याने पाठवले। त्यांनी दाविदासाठी निवासस्थान उभारले। तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्रायलाचा राजा केले आहे हे दाविदाला पटले। तसेच देवाने आपल्या लोकांसाठी इस्रायल राष्ट्रासाठी त्याच्या दाविदाच्या राज्याला महत्त्व दिले आहे हेही त्यास उमगले। हेब्रोनहून आता दाविद यरुश्लेम येथे आला। तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि अधिक स्त्रिया होत्या। यरुश्लेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला। त्याच्या या यरुश्लेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी, शम्मुआ, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलिशवा, नेफेग, याफी, अलिशामा, इल्यादा आणि अलिफ्लेट। दाविदाला इस्रायल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ठ्यांनी ऐकले तेव्हा त्यास शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले। पण हे वृत्त समजल्यावर दाविद यरुश्लेम येथील किल्ल्यात आला। पलिष्ठ्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला। दाविदाने परमेश्वरास विचारले, मी पलिष्ठ्यांवर चढाई करू का? तुझे सहाय्य मला लाभेल काय? परमेश्वर उत्तरला, होय, पलिष्ठ्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करीन। तेव्हा दाविद बाल परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ठ्यांचा पराभव केला। दाविद तेव्हा म्हणाला, खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घुसावे तसा परमेश्वर माझ्या देखत शत्रूंवर तुटून पडला। म्हणूनच दाविदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे खिंडार पाडणारा प्रभू असे ठेवले. पलिष्ठ्यांनी आपल्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणी टाकून दिल्या. दाविदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या. पलिष्ठ्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला. दाविदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, तेथे जाऊ नको, त्यांना वळसा घालून पाठीमागे जा, मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर. तुम्ही झाडावर चढून बसा, त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा, कारण परमेश्वरच पलिष्ठ्यांच्या पाडावाला पुढे होईल. दाविदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ठ्यांचा पराभव केला. गिब्यापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ठ्यांना मार देत गेला.